सुखावाति व्यूह नमः सर्वज्ञान एवं माया श्रुतं एकस्मिन् समये भगवान् श्रवस्त्यं विहरति स्म चित्तवान् अनत्तपिण्डदश आरामे महत्ता भिक्षु संघेन सर्दं अर्धत्रयो दशभिर् भिक्षु शतार् अभिज्ञान अभिज्ञाताय स्थाविराय महाश्रावकाय सर्वाय अर्हद्भिः तद्ध्येता स्थाविरेण च सर्वपुत्रेण महामौग्ल्यायानेन च महाकश्यपेन च महाकपिनेन च महाकात्यायनेन च महाकौस्तिलेन च रेवतेन च सिद्धिपङ्क्तकेन च नन्देन च अनन्देन च राहुलेन च गवाम्पत्तिना च भारद्वाजेन च कलुदायिना च वल्लोकेन च अनिरुद्धेन च यथाश्च अन्याश्च सम्बहुलाय महाश्रावकाय सम्बहुलायश्च बोधिसत्त्वाय महासत्त्वाय तद्ध्येता मञ्जुश्रिया च कुमारभूतेन चित्तेन च बोधिसत्त्वेन गन्धहस्तिना च बोधिसत्त्वेन नित्योदुक्तेन च बोधिसत्त्वेन अनिक्षिप्तधूरेण च बोधिसत्त्वेन एताश्च अन्याश्च सम्बहुलाद्बोधिसत्त्वाय महासत्त्वा शक्रेण च देवनां इन्द्रेण ब्राह्मणा च महां पतिना एताश्च सम्बहुलाय देवपुत्र नयता शतसहस्राय तत्र कालो भगवान् युष्मन्तं शारिपुत्रम् अमन्त्रयति स्म अस्ति शारिपुत्र पश्चिमे दिग्भाग इतो बुधक्षेत्रं कोटिशतसहस्रं बुधक्षेत्राणाम् अतिक्राम्य सुखवाति नाम लोकधातुः तत्र अमितायुर्नाम तद्धागतो अर्हसम्य सम्बुद्धः यतार्हि तिष्ठति दृयति यापयति धर्मं च देशयति तक्किं मन्यसे सारिपुत्र केन कर्णेन स लोकधातुः सुखवातीति उच्यते तत्र कालो पुनशारिपुत्र सुखवात्यं लोकधातौ न अस्ति सत्त्वानं न चित्तदुःखम् अप्रमाणा एव सुखकारणानि तेन कारणेन सा लोकधातुः सुखवाति इति उच्यते पुनरपरं शारिपुत्र सुखवाति लोकधातुः सप्तभिर्वेदिकाभिः सप्तभिस्ताल पङ्क्तिभिः किङ्किणि जलाश्च समलङ्कृता समाङ्ततो अनुपरिक्षिप्ता चित्र दर्शनीया चतुर्णां रत्नानां तद्ध्येता सुवर्णाश्च रूपाश्च वैडूर्याश्च स्फटिकाश्च एवं रूपाय शारिपुत्र बुद्धक्षेत्र गुणव्यूहाय समलङ्कृतं तद्बुद्धक्षेत्रम् पुनरपरं शारिपुत्र सुखवात्यं लोकधातौ सप्तरत्नमय्यः पुष्करिण्यः तद्ध्येता सुवर्णस्य रूपस्य वैडूर्यस्य स्फटिकस्य लोहितमुक्तस्य अस्मगर्भस्य मुसर्रगाल्वस्य सप्तमस्य रत्नस्य अष्टाङ्गोपेत वरिपरिपूर्णः समतीर्थकः काकपेया स्वर्णवालुका सङ्कृष्टः तासु च puskarinisu samantat chaturdishang chatuari sopanani chitrani darshaniyani chaturnang raknanang tadiyata swarnasya rupasya vaduryasya spatikasya tasangcha puskarininang samantak raknavrukshang chatashchitra darshaniyang saptanang raknanang tadhyata suvarnasya rupasya vaduryasya spatikasya lohita mutasya asmagarbhasya musarragalvasya saptamasya raknasya tasucha pushkarinisu santi pakmani jatani nilani nilavarnani nila nirbhasani nila nidarshanani pitani pitavarnani pita nirbhasani pita nirdarshanani lohitani lohita varnani lohita nirbhasani lohita nirdarshanani avadattani avadatta varnani avadatta nirbhasani avadatta nirdarshanani chitrani chitravarnani chittar nirbhasani chitra nirdarshanani shakata chakra pramana parinahani yavarupai shariputra buddhashetra gunabhyuhai samalankrutta tat buddhashetra punar aparang shariputra tatra buddhashetre nitya pavarditani divyani turyani swarna varna cha mahaprithivi ramaniya tatra cha buddhashetre trishkurtua ratrao trishkurtua divasasya pushpavarsham pavarsati divyana mandarava pushpana tatra ye sattva upapanasta ekena purbhaktena kotisatta sahasram buddhana vadanti anyam loka dhato katva ekaikam chetatthagatam koti sata sahasrabhi pushpa vrushti bhi abhya vakirya punarbhi tam eva loka dhato agachanti diva viharaya eva rupai shariputra buddhashetra gunabhyuhai samalankrutta the buddhashetra punar aparam shariputra tatra buddhashetre shanti hamsaha kranja mayurascha te trishkurtu ratrao trishkurtu divasasya sanipatya sangitin kurvanti sma swakhasya kani cha rutani pavar harandi tesham pavar hartang indriya balabodhya anga samdo nischarati tatra tesa manushyanam tang sabdam shrutva buddha manasikara upadhyate dharma manasikara upadhyate sangha manasikara upadhyate tat king manyase sariputra dhriya yogigatascha te sattvaha na punar evam drashtalvyam tat tasmat dhetoh namapi shariputra tatra buddhashetre nirayanani na asti dhriya yoginam yamalokasya nasti tena puna पक्षी संघास तेन अमितायुषा तथागतेन निर्मिता धर्मशब्दं निश्चार्यन्ति एवरूपाय शारिपुत्र बुद्धक्षेत्र गुणव्यूहाय समलंकृतं तत् बुद्धक्षेत्र पुनरपरं शारिपुत्र तत्र बुद्धक्षेत्रे तासां च तलपंक्तीनां तेषां च किंकिनी चालानं वत्तेरितानं वर्गुल मनोज्ञाः शब्दो निश्चार्ति तद्यता अपि नाम शारिपुत्र कोटिशात सहस्रांगिकाश्य दिवाश्य तुर्याश्य चार्याय संप्रवादिताश्य वर्गुल मनोज्ञाः शब्दो निश्चार्ति एवं एव शारिपुत्र तासां च तलपक्तीनां तेषां च किंकिनी जालानं वत्तेरितानं वर्गुर मनोज्ञाः शब्दो निश्चार्ति तत्र तेषां मनुष्यानां तां शब्दां श्रुत्वा बुद्ध अनुस्मृतिः काये संतिष्ठति धर्म अनुस्मृतिः काये संतिष्ठति संघः अनुस्मृतिः काय संतिष्ठति एवं रूपाय शारिपुत्र बुद्धक्षेत्र गुण व्यूहाय समलंकृतं तत् बुद्धक्षेत्रं तत्किं मन्यसे शारिपुत्र केन कारणेन स तद्धागतो अमितार्युर्नाम उच्यते तस्य काल पुनः शारिपुत्र तदगतस्य तेषां च मनुष्याणाम् अपरिमितम् अयुः प्रमाणं तेन कारणेन स तद्धागतो अमितायुर्नाम उच्यते तस्य च शारिपुत्र तदगतस्य तस्य कार्प अनुत्तरं सम्यक् सम्बोधिं अभिसम्बुद्धस्य तत्किं मन्यसे शारिपुत्र केन कारणेन स तदगतो अमिताभो नाम उच्यते तस्य कालो पुनः शारिपुत्र तदगतस्य अभा प्रतिहता सर्वबुद्धक्षेत्रेषु तेन कारणेन स तद्धागतो अमिताभो नाम उच्यते तस्य च शारिपुत्र तथागतस्य अप्रमेयः श्रावका सङ्घो येषां न सुखार्णं प्रमाणम् अज्ञातुं शुद्धानं अर्हतं एवरूपाय शारिपुत्र बुद्धक्षेत्र गुणव्यूहाय समलंकृतं तत् बुद्धक्षेत्रं पुनः अपरं शारिपुत्र यमितायुषः तथागतस्य बुद्धक्षेत्रे सत्त्वा उपनन्नाः शुद्धः बुद्धिसत्त्वा अविनिर्वातानिया एकजाति प्रतिपादास्तेषां शारिपुत्र बुद्धिसत्त्वानां न सुकारं प्रमाणम् अज्ञातो अङ्गत्र अप्रमेयं सङ्ख्येया इति सङ्ख्यं गच्छन्ति तत्र कालो पुनः शारिपुत्र बुद्धक्षेत्रे सत्त्वं प्रणिधानं कर्तव्यं तत् तस्मात् हेतोः यत्र हि नाम ततः रूपाय सत्पुरुषाय सः समवादानं भवति नवरामत्रकेन शारिपुत्र कुशलमूलेनामितायुस् तथागतस्य बुद्धक्षेत्रे सत्त्वा उपपद्यन्ते यः कश्चित् शारिपुत्र कुलपुत्र वा कुलदुहिता वा तस्य भगवतो अमितायुषस्तथागतस्य namadheyam shroyati srutva cha manasikarishyati ekaratram va dviratram va triratram va chaturatram va pancharatram va satratram va saptaratram va avishipta citto manasikarishyati yadasa kulaputru va kuladuhita kalam harishyati tasya kalam kurvataha so amitayus tathagata shravaka sangha paribhruto bodhisattva gana puraskritaha rataha stasyati so avipariyasta cittaha kalam karishyati cha sa kalam kurtu tasya eva amitayusas tathagatasya buddhashetri sukavatyam lokadhatau upapashyate tasmat tarhi sharputra idam artavasam sampashyamana evam vadami sakrutu kulaputrena va kuladuhitra va tatra buddhashetri citta pranidhana kartalvyam tadhyata api nama sariputra aham itarhi tang parikirtayami evang eva sariputra puryasyam disi asobhyo nama tatagato nirdhvajo nama tatagato mahameru nama tatagato meru prabhaso nama tatagato Manjudvajo nama tathagata evam pramukaha Shariputra purvasyam disi ganganadi valukopama buddha bhagavantaha swakhaswakani buddha shetrani jifva indriyena sanchandahitva nirvedana kurvanti Pratyata yuyam idam achintyam kuna parikirtanam sarvabuddha parikraham nama dharma paryayam evam dakshinasyam disi chandra surya pradipo nama tathagato yashah prabho nama tathagato maharchiskando nama tathagato Meru pradipo nama tathagato ananta viryo nama tathagata evam pramukaha Shariputra dakshinasyam disi ganganadi valukopama buddha bhagavantaha swakhaswakani buddha shetrani jifva indriyena sanchandahitva nirvedana kurvanti pratyata yoyam idam achintya guna parikirtana sarva buddha parigraham nam dharma paryaya evam paschimayam disi amitaryur nam tathagato amitaskando nam tathagato Amitta Dvajo Nama Tathagato Mahaprabho Nama Tathagato Maharaknakitur Nama Tathagataha Sutta Rashmi Prabho Nama Tathagato Evam Pramukaha Shariputra Paschimayam Disi Ganganadi Valukopama Buddha Bhagavantaha Swakhaswakani Buddha Ganganadi Valukopama Buddha Bhagavantaha Swakhaswakani Buddha Shetrani Jifva Indriyena Sanchadahitva Nirvedana Kurvanti Pratyata Yuyam Idam Achintya Guna പരികീർത്താനം സർവബുദ്ധ പരിഗ്രാണം നാമ ധർമ്മപര്യായം ഏവാം ഉത്തരായം ദിശി മഹാർചിസ്കാന്തോ നമ തഥാഗത വൈശ്വനാർ നിർഘോഷോ നാമ തഥാഗത ദുണ്ടു വിശ്വാർണ നിർദോഷോ നാമ തഥാഗത ദുഷ്പ്രധാർഷോ നാമ തഥാഗത അദിത്യ സംഭാവോ നാമ തഥാഗത ജലേനി പ്രഭോ നാമ തഥാഗത പ്രഭാകാരോ നാമ തഥാഗത ഏവാം പ്രമുഖ ശരിപുത്രോ ഉത്തരായം ദിശി ഗംഗാന ദീവ ഹലുക്കുപാമ ബുദ്ധ ഭഗവന്താഹ ശ്രകാശ്വകാനി ബുദ്ധക്ഷേത്രാണി ജിഫ ഇന്ദ്രിയേണ സംചതയിത്വ നിർവേദാന കുറുവന്തി പ്രതിയത യുയം ഇദം അചിന്ത്യഗുണ പരികീർത്താന സർവ ബുദ്ധ പരിഗ്രഹം നാമ ധർമ്മപര്യായം ഏവം അദാസ്തായം ദിശി സിംഹോ നാമ തഥാഗതോ യശോ നാമ തഥാഗതോ യസഃ പ്രഭാഷോ നാമ തഥാഗതോ ധർമ്മോ നാമ തഥാഗതോ ധർമ്മധാരോ നാമ തഥാഗതോ ധർമ്മധ്വജോ നാമ തഥാഗത ഏവം പ്രമുഖ ശാരിപുത്ര ദാസ്തായ ദിശി ഗംഗനാരി വലുക്കുപാമ ബുദ്ധ ഭഗവന്തഃ സ്വകാശ്വകാനി ബുദ്ധക്ഷേത്രാണി ജിഫ ഇന്ദ്രിയേണ സംചതയിത്വ നിർവേദാനം കുർവന്തി പ്രതിയഥ യൂയം ഇദം അചിന്ത്യം ഗുണ പരികീർത്താനം സർവബുദ്ധ പരിഗ്രഹം നാമ ധർമ്മപര്യായം പ്രഭോ നാമ തഥാഗതോ ഏവം പ്രമുഖ ശരിപുത്ര പശ്ചിമായോ ദിശി ഏവം ഉപരിഷ്ടായം ദിശി ബ്രഹ്മഘോഷോ നാമ തഥാഗതോ നക്ഷത്രരാജോ നാമ തഥാഗത ഇന്ദ്ര കേതുദ്വാജരാജോ നാമ തഥാഗതോ ഗന്ധോ ഉത്താമോ നാമ തഥാഗതോ ഗന്ധ പ്രഭാഷോ നാമ തഥാഗതോ മഹാർചിസ്കാന്തോ നാമ തഥാഗതോ രത്നകുസുമ സംപുഷ്പിതഗാത്രോ നാമ തഥാഗതഃ ശലേന്ദ്രരാജ നാമ തഥാഗതോ രത്ന ഉപ്പാലശ്രീ നാമ തഥാഗതഃ സർവ അർത്ഥദാസോ നാമ തഥാഗതഃ സുമേരു കൽപോ നാമ തഥാഗത ഏവം പ്രമുഖ ശരിപുത്ര ഉപരിഷ്ടായം ദിശി ഗംഗനാദി വലുക്കുപാമ ബുദ്ധ ഭഗവന്തഃ സ്വകാശ്വകാനി ബുദ്ധക്ഷേത്രാണി ജിഫ ഇന്ദ്രിയേണ സംചതയിത്വ നിർവേദാനം കുറുവന്തി പ്രതിയത യൂയം ഇദം അചിന്ത്യ ഗുണ പരികീർത്താനം സർവ ബുദ്ധ പരിഗ്രഹം നാമ ധമ പര്യായം തത്കിം മന്യസേ സർപുത്രകേന കർണേന അയം ധർമ്മപര്യായഃ സർവബുദ്ധ പരിഗ്രഹോ നാമ ഉച്യത്തെ യേ കേചിത് ശരിപുത്ര കുലപുത്ര വാ കുലദുഹിതാരോ വശ്യ ധർമ്മപര്യായശ്യ നാമധേയം ശ്രോത്സ്യന്തി തേസാം ബുദ്ധാനം ഭഗവതാം നാമധേയം ദർശയിഷ്യന്തി സർവത്തെ ബുദ്ധ പരിഗൃഹിത ഭവിഷ്യന്തി അവിനിവർത്തായി യശ്ച ഭവിഷ്യന്തി അനുത്തരായം സമ്യ സംബോധാം തസ്മാത് തർഹി ശാരിപുത്ര ശ്രദ്ധാദ്വ പ്രതിയത മാ കാംക്ഷ യഥാ മാമ ച തേസം ച ബുദ്ധാനാം ഭഗവതാം യേകചിത് ശാരിപുത്ര കുലപുത്ര വാ കുലദുഹിതാരോ വാ തസ്യ ഭഗവതോ അമിതായുഷസ് തഥാഗതസ്യ ബുദ്ധക്ഷേത്രേ ചിത്തപ്രനിധാനം കരിഷ്യന്തി കൃതം വാ കുർവന്തി വാ സർവേ തേ അവിനിവർത്തനീയാ ഭവിഷ്യന്തി അനുത്തരായം സമ്യക് സംബോധാം തത്ര ച ബുദ്ധക്ഷേത്ര ഉപപശ്യന്തി ഉപപന്ന ഉപപാദ്യന്തി വാ തസ്മാത് തർഹി ശാരിപുത്ര ശ്രദ്ധായ കുലപുത്രായ കുലദുഹിതൃഭിഃ തത്ര ബുദ്ധക്ഷേത്രേ ചിത്തപ്രനിധിര് ഉപാധ്യായിതാൽവിഹാ തദ്ധ്യാത അപി നാം ശാരിപുത്രാഹം എതാർഹി തേസാം ബുദ്ധാനാം ഭഗവതാം ഏവാം അചിന്ത്യഗുണാം പരിഗീതയാമി ഏവാം ഏവ ശാരിപുത്ര മമാപി തേ ബുദ്ധ ഭഗവത ഏവാം അചിന്ത്യഗുണാം പരിഗീതയന്തി ശുദുഷ്കാരാം ഭഗവത സഖ്യമുനിനാ സഖ്യധീരാജേന കൃതം സഹായാം ലോകധാതാം അനുത്തരാം സമ്യക് സംബോധിം അഭിസംബുദ്ധ്യ സർവലോക വിപ്രത്രയാനിയോ ധർമ്മ ദശതാ കാൽപകസയേ സത്വകസയേ ദൃഷ്ടികസയേ ആയുഷ്കസയേ ക്ലേശകസയേ താം മമ അപി ശാരിപുത്ര പരമ ദുഷ്കരാം യം മയാ സഹായാം ലോകധാതാം അനുത്തരാം സമ്യക് സംബോധിം അഭിസംബുദ്ധ്യ സർവലോക വിപ്രത്യയ നിയോ ധർമ്മോ ദശിതഃ സത്വകാശയേ ദൃഷ്ടികാശയേ ക്ലേശകാശയാ ആയുഷ്കാശയേ കൽപകാശയേ ഇദം അവോച ഭഗവാൻ ആത്മാനഃ ആയുഷ്മാൻ ശാരിപുത്രശ്ചേ ച ഭിക്ഷാവാസതേ ച വരിസത്വഃ സദേവ മനുഷ്യസുരാ ഗന്ധർവാശ്ച ലോകോ ഭഗവതോ ഭാഷിതം അഭ്യനന്ദം സുഖവാദിഭ്യോ നാമ മഹായാനസൂത്രം.